चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना आर्थिक संकटापासून वाचण्यासाठी क्युबाच्या कारखान्यांमधून साखर उत्पादन सुरू। कोरोना महामारीमुळे देशामध्ये आंशिक लॉकडाऊन असूनही क्युबाच्या 40 साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादनाचं काम सुरू आहे। सरकारला आर्थिक मदत मिळावी यासाठी या कारखान्यांना सुरू ठेवण्यात आलं आहे। कोरोना संकटामुळे देशातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे, ज्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पैसा मिळतो। क्युबामध्ये शेती आणि कन्स्ट्रक्शन आणि मायनिंगची कामं सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून साखर आणि निकेलची निर्यात करून विदेशी पैसा मिळवू शकतील। क्युबामध्ये कम्युनिस्ट संचालित सरकार आहे आणि हे सरकार सध्याचं संकट पाहून फूड प्रोडक्शन आणि निर्यात होणाऱ्या गोष्टींचं उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे। गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस तोडणी सुरू झाली तेव्हा क्युबानं मे 2020 पर्यंत 1.5 मिलियन मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या उत्पादनाचा विश्वास दाखवला होता, ज्यामधून 8 लाख टन निर्यातीसाठी असेल। क्युबामध्ये शुगर मोनोपोली कंपनी अचकुबाचे प्रवक्ता डायोनिस पेरेज यांनी सांगितलं की देशातील साखर कारखाने परिस्थिती अनुकूल असेपर्यंत खुले राहतील। साखर हा क्युबाचा खूप काळापासूनचा महत्त्वाचा उद्योग आहे।